अश्विन शुद्ध पक्षी अम्बा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो। अम्बा वैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापनाती करुनी हो। मूल मंत्र जप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णु रुद्र आईते पूजन करुनी हो। उतो बोला उतो अम्बा भाई माऊलीचा हो, उतो कारगर जती काय महिमा वरुणुतीचा हो। दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो। कस्तुरी मळवट भांगी सिंदूर भरुनी हो, उदो कारगर जती सकळा चामुंडा मिळुनी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, उदो कारगर जती काय महिमा वरुणुतीचा हो। अंबे शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्त फळा हो। कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो। उतो बोला उतो अंबा बाई माऊलीचा हो, उतो कारगर जती काय महिमा वरुणुतीचा हो। उपासका पाहसे प्रसन्न अंतकरणी हो, पूर्ण कृपे पाहसे जगन माते मन मोहिनी हो। भक्तांच्या माऊली सूरते येती लोटांगणी हो, उतो बोला उतो अंबा बाई माऊलीचा हो, उतो कारगर जती काय महिमा वरुणुतीचा हो। व्रतते उपांग ललिता हो, अर्घ्य पाद्य पूजने तुझला भवानी स्थविती हो। रात्रीचे समयी करती जागरण हरी कथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो। उतो बोला उतो अंबा बाई माऊलीचा हो, उतो कारगर जती काय महिमा वरुणुतीचा हो। षष्टीचे दिवस श्री भक्त आनंद वर्तला हो, घेऊन दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो, गौडी एक अर्पिता देशी हार मुक्त फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो, उतो बोला उतो अंबाबाई माबोलीचा हो, उतो कार गरजती काय महिमा वरुणू तिचा हो, ते पुष्पे नाना परी हो, जाई तुई शेवंती पूजा देखी अली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेते वरचे वरी हो, उतो बोला उतो अंबाबाई मा बोलता हो, उतो कार गरजती काय महिमा वरुणू तिचा हो, अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जग जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझला गुणी हो, स्तन पान देवनी सुखी केले अंत करणी हो, उदो बोला उदो अंबाबाई मा बोलता हो, उदो कार गरजती काय महिमा वरुणू तिचा हो, होम हवने सद्भक्ती करुणी हो, षडरस अन्ने नैवेद्यासर्पियली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्तत्वा केले कृपे करुणी हो, उतो बोला उतो अंबाबाई मा बोलता हो, उतो कार गरजती काय महिमा वरुणू तिचा हो,
उतो बोला उतो अंबाबाई मा बोलता हो,
दशमीचे दिवशी अंबा निघे सिंह लघ्नी हो, सिंहारूढ दारुणी शस्त्रे अंबेत्वले उनी हो, शुंभर शुंभाधिक राक्षसा किती मारी सिरणी हो, रामदासा अश्रय मिथिला तो चरणी हो, उतो